नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याचा आढावाही घेतला. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांचं तुळजापूर इथल्या हेलिपॅडवर धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी मंत्री बसवराज पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील आदींनी त्यांचं स्वागत केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विडंबनात्मक गाण्यासाठी विनोदवीर कुणाल कांबरा याच्या विरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात 3 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार जळगाव शहराच्या महापौरांनी एक तक्रार दाखल केली असून नाशिकमधील एक हॉटेल व्यावसायिक आणि एका उद्योजकानं अन्य 2 तक्रारी नोंदवल्या आहेत. खार पोलिसांनी कांबरा याला 2 वेळा चौकशीसाठी बोलवलं, मात्र त्यानं हजेरी लावली नाही. आता त्याला पुन्हा परवा 31 तारखेला खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. भाजप प्रणित केंद्र सरकार विरोधात टीका करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कांबरा यानं या प्रकरणी माफी मागण्यास नकार दिला आहे. सौर ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जेच्या अन्य पर्यायांच्या वापरास चालना देण्यासाठी नागरिकांनी पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर करावा असं आवाहन अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं केलं. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण आणि ऊर्जा दक्षता विभागाच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रिक वाहन रॅलीचं आज आयोजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. टीव्ही सेंटर मैदानापासून सुरू झालेल्या या रॅलीचा क्रांती चौकात समारोप झाला. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वतीनं प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र इच्छुकांनी www.awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा असं आवाहन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयानं केलं आहे. हा पुरस्कार दरवर्षी देशातील 5 ते 18 वर्षाखालील असामान्य गुणवत्ताधारक मुलांना प्रदान करण्यात येतो. शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे 25,44,00,000 रुपयांचं अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं जमा करण्यात आलं आहे. हे जानेवारी, फेब्रुवारी तसंच मार्च 2025 अशा 3 महिन्यांचं अनुदान आहे. गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रतिदिवस प्रतिगाय 50 रुपये इतकं अनुदान देण्यात येतं. म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळानं काल प्रथमच जनता दरबाराचं आयोजन केलं. नागरिकांच्या तक्रारींचं तातडीनं आणि न्याय्य समाधान व्हावं यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून 60 अर्जदारांच्या तक्रारींचं निराकरण मंडळाचे मुख्य अधिकारी किशोर कुमार काटवटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं. जनता दरबार दिन आयोजित करणारं छत्रपती संभाजी नगर मंडळ हे म्हाडाचं दुसरं विभागीय मंडळ आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील गाळेधारक, भूखंडधारक, सदनिकाधारक यांना पुढील जनता दरबार दिनामध्ये गाळे, भूखंड, सदनिकांबाबत समस्या आणि अडचणी असतील तर लेखी निवेदन अर्ज मंडळाकडे सादर करावेत असं आवाहन म्हाडातर्फे करण्यात आलं आहे. वाशिम जिल्ह्यातल्या क्षयरुग्णांची तपासणी करण्याच्या उद्देशानं जिल्ह्याला मिळालेल्या फिरत्या क्षकिरण तपासणी वाहनाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या वाहनानं राज्यभरातून प्रथम क्रमांक मिळवला असून 50,000 रुपयांचं पारितोषिकही जाहीर झालं आहे. केंद्र शासनानं जाहीर केलेल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वाशिमचा समावेश आहे. या अनुषंगानं वाशिम जिल्ह्याला प्राप्त झालेल्या या फिरत्या क्षकिरण तपासणी वाहनाच्या माध्यमातून क्षयरोग निदान झालं असल्याचं राज्यस्तरावर यासंदर्भात करण्यात आलेल्या मूल्यमापनातून स्पष्ट करण्यात आलं आहे. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील 2 गावांसाठी पाणी पुरवठ्याकरता टँकर मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये भालगाव आणि कोलारा या ठिकाणी ठरवून दिल्याप्रमाणे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे अशी माहिती चिखलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली. भालगाव इथं 1,620 पशुधन तसंच 3,273 इतक्या लोकसंख्येसाठी 1 टँकर तर कोलारा गावाला 4,000 पशुधन आणि 4,856 इतक्या लोकसंख्येसाठी 1 टँकर पाणी पुरवठा करणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10